भाऊ घेतो चोळी
मिळतूच घेतो का
काय त्यांना आठवण करून देतो काय
आपण.